ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
ऊस दराबाबत सोमवारी बैठक. एफआरपी आणि त्यावर किती रक्कम देता हे जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह सर्वच संघटनांनी दिला आहे. ऊस दरावरून निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील साखर कारखानदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या वतीनं या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील राजश्री शाहू सभागृहात ही बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या रविवारी साखर कारखानदार आणि संघटना प्रतिनिधी यांची बैठक शासकीय विश्रामधामवर आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत निश्चित तोडगा न निघाल्यानं ही बैठक फिसकटली. आता स्वाभिमानीनं 23 रोजी जयसिंगपूरमध्ये ऊस परिषद आयोजित केली आहे. त्या परिषदेत ऊस दराबाबत निर्णय होणार आहे. दरम्यान शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यात साखर कारखानदारांची बैठक घ्यावी, तसंच पूरग्रस्त भागातील ऊस तातडीनं तोडण्यासाठी सूचना करावी अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक साखर सहसंचालक डॉ एस एन जाधव यांनी सोमवारी जिल्ह्यातील साखर कारखानदारांची बैठक आयोजित केली आहे.